ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरुचं स्थान अतिशय महत्त्वाचं असतं. गुरुचे अनेक प्रकार सांगितलेले: मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरु, दोषविसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु, कूर्म गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, क्रौंच गुरु. या प्रत्येक गुरुचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. असं म्हणतात की गुरु दत्तात्रेयांनी आपल्या आयुष्यात 24 गुरु केले होते. गुरु आपल्या जीवनातील संकट तर दूर करतातच, पण त्याचप्रमाणे आपल्याला सन्मार्गावर नेण्याचं कार्य देखील करतात. असंच एक गुरुस्थान म्हणजे अक्कलकोट. आणि अक्कलकोट म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर रूप येतं ते श्री स्वामी समर्थांचं. जेव्हा जेव्हा भक्त संकटात सापडतो किंवा एखादी काळजी भक्ताला त्रस्त करते, तेव्हा भक्ताला आठवतं ते श्री स्वामी समर्थांचं दिलासा देणारं वाक्य: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या आशादायी वाक्यातनंच मनातल्या सर्व चिंता दूर होतात आणि मग निर्मळ अंतःकरणानं हा भक्त श्री स्वामी समर्थांपुढे नतमस्तक होतो.
अस्मिताने हृदय हे उमनते, तुझी सा।